श्रीराम, श्री समर्थांचा मनोबोध आपण पाहतो आहोत. 135 क्रमांकाचा श्लोक आहे. धरी रे मना संगती सज्जनाची, जेणे वृत्ती हे पालटे दुर्जनाची. बळे भाव सद्बुद्धी सन्मार्ग लागे, महाक्रूर तो काळ विक्राळ भंगे. आत्ता जो आपण श्लोक घेतला मागचा, त्याच्यामध्ये गुण कोणते असतात, त्यांची लक्षणं काय ती पाहिली. इथं देखील तसंच थोडंसं आहे की सज्जन कसा असतो आणि दुर्जन कसा असतो. समाजात हे दोन्ही प्रकारची माणसं पाहायला सापडतात. एवढंच नव्हे तर एकाच माणसामध्ये देखील काही सद्गुणही असतात आणि काही दुर्गुणही असतात. त्याचं प्रमाण काय आहे त्याच्यावरती व्यक्ती चांगली किंवा वाईट हे आपल्याला ठरवावं लागतं. कारण सत्वरजतम तिन्ही गुण असल्यामुळे कुठल्या गुणाचं प्राबल्य आहे त्याच्यावर त्या व्यक्तीची प्रकृती ठरते. आता इथं त्यांनी जे म्हटलं आहे, संगती सज्जनाची संगती धरायला सांगितली आहे. हा सज्जन कसा असतो ती लक्षणं बघितली तशी, तो अखंड सोहमबोधावर असतो. तो देहभावावर येतच नाही, देहा बुद्धीवर येत नाही. मी तोच आहे, जो परमात्मा आहे तोच मी आहे, जो शिव आहे तोच मी शिव आहे, ज्या रामाची मी उपासना करतो तो रामच मी आहे सच्चिदानंद रूपाने, असा त्याचा भाव असतो. हा त्याचा अनुभव असतो. म्हणून तो सोहमबोधावर असतो. मी स्वयं सच्चिदानंद रूप आहे याची त्याला खात्री असते, अनुभव घेतलेला असतो. मग त्याचे गुण म्हणजे सर्व ठिकाणी भगवत भाव, त्यामुळे सर्वांच्यावर प्रेम, सर्वांच्याशी वागताना अत्यंत नम्र वागणं, प्रेमाचं वागणं. एवढंच नाही तर ज्याशी अपंगिता नाही त्याशी धरी जो हृदयी तोची साधू ओळखावा. ज्याला कुणी पाहत नाही, विचारत नाही, ज्याच्याकडे सर्वांचं दुर्लक्ष आहे, असा जो निराधार अनाथ असेल त्याला जवळ करणारे ते साधू असतात. दया, क्षमा, शांती हे गुण त्यांच्या ठिकाणी अखंड असतात. आणि भगवद्गीतेत भक्ताची जी लक्षणं सांगितलेली आहेत, यस्मान नो द्विजते लोको लोकांनो द्विजते च या हर्षामर्ष भयोद्वेगे भक्तिमान सचमे प्रिया, ज्याच्यामुळे जगातल्या लोकांना त्रास होत नाही आणि ज्यांना लोकांचा त्रास होत नाही, असे जे असतात ते भक्त म्हटलेले आहेत. सर्वांच्याकडे ही दृष्टी जेव्हा होते, भगवत भाव निर्माण होतो, तेव्हा हे लक्षणं त्याच्यामध्ये आपोआप येतात. सर्व ठिकाणी एकच भाव ठेवलेला आहे, भगवंताविषयीचा विश्वास त्याच्या अस्तित्वावर सावेशात. असे हे सज्जन असल्यामुळे आणि आपण सज्जन नसल्यामुळे धरी रे मना संगती सज्जनाची. इथं मनाला उपदेश केला आहे, कारण मनच हे भयंकर दुर्जन आहे, फार व्याप करणार आहे, नाना गोष्टी निर्माण करतो. आत्ता एक तर मग एक, पुन्हा एक विचार, दुसरा एक विचार. बुद्धिसत्वगुणी आहे ती निश्चय करते, पण मन मात्र रोजोगुणी असल्यामुळे चंचलता आहे त्याच्यामध्ये. ते केव्हा कुणाबरोबर फरफटत जाईल ते सांगता येत नाही. संतांच्या संगतीत ते सुधारतं आणि दुर्जनांच्या संगतीत ते खाली घसरतं, त्याची अवनती होते. त्यामुळे ते म्हणतायत, हे मना तू सज्जनांची संगती ठेव. आणि सज्जनांची संगती म्हणजे आपण आत्तापर्यंत हे पाहिलं की नुसतं संतांच्याजवळ राहिलं म्हणजे संगती होत नाही. देहाने राहिला, बोधाने संत आपल्या ठिकाणी, हा पुन्हा आपल्याच ठिकाणी. आम्ही असं ऐकू नये, स्वरूपानंद आजारी असल्यामुळे, अशक्त असल्यामुळे अंथरुणावर पडून राहायचे. तिथे ते सेवेकरी ठेवले होते, 2 तास 3 तास आलटून पालटून त्यांच्या तिथे राहायला. तर काही सेवेकरी त्याच्यामधले, ते 4 आणे माला वगैरे डिटेक्टिव्ह गोष्टी ते तिथं वाचत बसायचे. आता काय करणार, संतांच्या संगतीत राहिलेला आहे, त्याच्यातून काय घ्यायचं हे कळलंच नाही आहे आणि भलत्याच गोष्टी करत राहतात. बहुतेक संतांना ह्याचा अनुभव येतो. प्रत्येक संतांच्या ठिकाणी असे काही दगड असतात की जे बदलतच नाहीत कुठे. संत त्यांच्या फार नादी लागत नाहीत, त्यांना माहिती आहे असाच असणार, केव्हा बदलेल तेव्हा बदलेल. कारण आपण दुसऱ्याला बदलू शकत नाही, त्या व्यक्तीला स्वतः आपण बदलायचं आहे असं मनोमन वाटल्याखेरीज आणि त्यांनी प्रयत्न केल्याखेरीज ती व्यक्ती बदलत नाही. पण इथं त्यांना अशी अपेक्षा आहे की सज्जनांची संगती म्हणजे त्यांच्या बोधाची संगती, त्यांच्याविषयी विलक्षण आदर प्रेमभाव, त्यांचं अनुकरण करण्याची इच्छा, असं सगळं जर असेल तर ती सज्जनांची संगती उपयोगी पडते. आणि दुर्जन असतात ते कसे, व्यसनी, निंदा करणारे, कपट करणारे, कलह करणारे, ज्यांच्याजवळ दंभ आहे, खोटेपणा आहे, दुसऱ्याला बुडवण्याची इच्छा आहे, व्यवहारसुद्धा नीट नाही, चमत्कारिक व्यवहार आहे, अशा तऱ्हेचा दुर्जन जो आहे, तो दुर्जन जर ह्या सज्जनांच्या संगतीत येण्याची वेळ आली तर तो दुर्जन देखील पालटू शकतो, इतकं सामर्थ्य सज्जनांच्यात आहे. म्हणून त्याचं उदाहरण आपल्याला नेहमी दिलं जातं, वाल्याचा वाल्मिकी झाला पण त्याला पश्चाताप झाला पाहिजे, बदलायची इच्छा झाली पाहिजे. नारद महर्षी भेटल्यानंतर वाल्याचं रामनाम घ्यायला बसला तो बसलाच, ऋषी होऊन उठला. अशी जर कुठल्या दुर्जनाची त्याला जर लक्षात आलं की आपण पातकी आहोत, महापातकी आहोत, पश्चाताप झाला आपल्या वर्तनाचा आणि त्याला जर बदलायचं ठरवलं तर जेणे वृत्ती हे दुर्वृत्ती जी आहे ही पालटते, दुर्जनाची दुर्वृत्ती जी आहे ती पालटते, हे होणं शक्य आहे. आणि काय होतं पालटते म्हणजे, बळे भाव सद्बुद्धी सन्मार्ग लागे. हा सत् शब्द नेहमी लक्षात ठेवायचा, सद्बुद्धी सन्मार्ग सदाचार सद्वर्तन सद्विचार. सद ह्याचा अर्थ त्या ठिकाणी नुसताच चांगला असं म्हणायचं नाही तर भगवंताकडे नेणारा. मग इतर ठिकाणी म्हटलं आहे सद्बुद्धी, सत्कडे नेणारी बुद्धी, व्यवसायात्मिका बुद्धी, एकेह कुरुनंदन भगवद्गीतेने सांगितलं आहे. ह्या बुद्धीला एकच माहिती आहे की मला भगवंत प्राप्तव्य आहे, त्यासाठी मला जे काही करायचं आहे ते मी करणार आहे, अशी त्याला सद्बुद्धी प्राप्त होते, भाव निर्माण होतो. भाव याचा अर्थसुद्धा भगवंताचं अस्तित्व सर्व ठिकाणी आहे असं निश्चितपणे धरणं, त्याचा कुठेही अभाव नाही, तो आहेच. इथं आहे का, तिथंही आहे. प्रल्हादाला जसं विचारलं त्यांनी, कुठं आहे तुझा नारायण, यात आहे, यात आहे, खांबात आहे, ते म्हणलं हो. त्यांनी लात मारली, लात मारल्यानंतर नरसिंह बाहेर आले त्याच्यामध्ये. तसं आपल्याला जर बघितलं, प्रत्येक अणुरेणूमध्ये भगवंत भरलेला आहे, असा भाव पाहिजे, तसं वर्तन पाहिजे आपलं. सद्बुद्धी लागे सन्मार्ग, सत्कडे जाण्याचा मार्ग. काय करायला पाहिजे, ध्यान करायला पाहिजे, नाम घ्यायला पाहिजे, अद्वैत ग्रंथ गीता ज्ञानेश्वरीसारखे त्याचं वाचन चिंतन त्याप्रमाणे आचरण, हे कसं करायचं ते जाणकार मंडळी सांगतात, त्याप्रमाणे आपण करायला पाहिजे. पण तसं जर झालं तर सद्बुद्धी सन्मार्ग लागे. आणखीन काय होतं, महाक्रूर तो काळ विकराळ भंगे. हा काळ कसा आहे, महाक्रूर आहे, विकराळ आहे. सामान्य माणसाला याची भीती असते की केव्हा काळ येईल आणि मला घेऊन जाईल कुणाष्टो. पण सज्जनांच्या संगतीत जर गेलं तर त्या जीवाला बोध होतो की काळ जो घेऊन जाणार आहे तो देहाला घेऊन जाणार आहे, मी देह नाही, मी आत्मा आहे. आणि आत्म्याला काळ काही करू शकत नाही, आत्मा अमर आहे. पुढे त्याच्यामध्ये येणारच आहे, पुढचा श्लोक तसाच आहे की भय कोणाला आहे आणि कोणाला नाही. तर असा जो महापुरुष सज्जन असेल त्याला काळाची देखील भीती वाटत नाही, तो म्हणतो ठीक आहे, केव्हा असेल तेव्हा देह जाणार आहे, जाईल त्याच्यामध्ये. त्यामुळे त्या काळाची सुद्धा भीती नाही त्याला. म्हणून धरी रे मना संगती सज्जनाची, जेणे वृत्ती हे पालटे दुर्जनाची, बळे भाव सद्बुद्धी सन्मार्ग लागे, महाक्रूर तो काळ विकराळ भंगे. जय जय रघुवीर समर्थ.